कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
माझ्या समोर एक अशी पर्सनॅलिटी, एक तर उंच भारदस्त पर्सनॅलिटी, तिची बिंदी म्हणा किंवा बोलण्याचा लहेजा म्हणा, तिचे लांब केस म्हणा किंवा तिचा बिंदासपणा, हे सगळंच खूप भावतं. आणि ॲक्च्युली अनेक लोकांना तिची भीती तिच्या कॅरेक्टरमुळे वाटते. अशी अक्का साहेब म्हणजे मी बोलते आहे हर्षदा खानविलकरबद्दल, पण ती तेवढीच गोड आहे. आणि लुकिंग सो गॉर्जियस.
तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायचं म्हटलं इतकी मेहनत तर,
अरे कुछ मी हर्षदा ताई
म्हणजे माझ्याकडे मग कोणीतरी बघितलं पाहिजे ना
असं अजिबात नाही. मला वाटतं खूप कमी ॲक्ट्रेसेस असतात की ज्यांना साडी सूट करते.
साडी हा माझा कम्फर्ट झोन आहे ॲक्च्युली. बरं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आता सुरुवातीला म्हणालीस की तिची उंची समाजातली तर माहीत नाही, पण माझी शारीरिक उंची ही फक्त हाय हिल्समुळे आहे. मी खूप बुटकी आहे आणि त्याचा मला खूप प्रॉब्लेम आहे. मला जवळजवळ कॉम्प्लेक्स आहे आणि माझ्या हिल्सवरून जर कधी कधी असं होतं ना की आपण एखादा सीन असेल देवळातला किंवा काही, तर चप्पल काढावेच लागतात. तर मला सगळे म्हणतात की ना तुझा परफॉर्मन्सच बदलतो, हिल्सवर ना उतरलीस की तुझा माजही उतरतो. सो इट इज वन ऑफ माय बिगेस्ट कॉम्प्लेक्स इन लाईफ, माय हाईट, आणि आय कॅनॉट डू विदाउट हाय हिल्स.
तुझं नाव हर्षदा कोणी ठेवलं?
आय थिंक माझ्या ना आत्यभावानी माझं हे नाव ठेवलं होतं. हे बघ, एक तर मुळात मला ना खूप सुरुवातीला माझं नाव अजिबात आवडायचं
नाही,
कारण हर्षदा हे असं मला ना वृक्ष नाव वाटायचं की त्याला काही एक ब्युटी नाही, रिदम नाही असं मला वाटलं. हां, आणि आय युज टू रिअली नॉट लाईक इट. आणि घरात मी मोठी आहे, म्हणजे मी आणि माझी बहीण आहे, आणि फ्रॉम द टाईम आय रिमेंबर मला आई मुन्ना म्हणायची किंवा मुन्नी म्हणायची. मग हळूहळू त्याची ताई झाली, कारण मला धाकटी बहीण आहे तर सवयीने माझा पप्पा काय किंवा माझी आई काय ताई म्हणायला लागले. त्यामुळे हर्षदा असं खूप वापरलं गेलं नाही. एका पॉईंट नंतर त्याचा हर्षू झाला किंवा संजय मला हर्षू बॉय म्हणतो. बट कमिंग बॅक टू दॅट की मला खरंच नाव आवडायचं नाही. आणि कॉलेजमध्ये असताना माझ्या हिंदीच्या प्रोफेसरनी मला सांगितलं, अरे बडा खूबसूरत नाम आहे आपका हर्षदा, याने जो जहां भी जाती है हर्ष देती है, युरेका. मला माझं नाव आवडायला लागलं.
मला सांग की घरात तू कोणाची लाडकी होतीस? म्हणजे पप्पा.
ॲक्च्युली मी सगळ्यांचीच लाडकी होते, कारण मी तुला सांगते की घरात मी मोठी होती, कारण माझ्या आधी एक भाऊ होता. इन 71 ही वॉज बॉर्न आणि ही पास्ट अवे विद इन अन इयर ओर टू. माय फादर वॉज फेसिंग फायनान्शियल प्रॉब्लेम, म्हणजे पप्पा एका ठिकाणी नोकरी करायचा, ती नोकरी सुटली होती आणि लॉट ऑफ क्रंच अँड एव्हरीथिंग. अँड 73 आय वॉज बॉर्न आणि मग पप्पाला सिमेंट्समध्ये नोकरी लागली आणि गाडी थोडी रुळावर आली. काळा चौकीचा जन्म आहे माझा, वाडिया हॉस्पिटलमध्ये जन्म झाला माझा. आणि त्याची एक स्टोरी आहे, वाडिया हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आहे, वाडिया हॉस्पिटलमध्ये संजय जाधवचा पण जन्म झाला आहे. सी सोलमेट्स कसे आपण कुठे कुठे भेटतो बघ, कसे हा माझा मित्र माझ्या आधी 3 वर्ष जन्माला आला पण तो तिथेच आला होता. सो कमिंग बॅक टू दे, खूप मी लहान असताना ना सगळ्यांचं ऐकणारी आणि काही कोणी समजा ओरडलं तर टचकन डोळ्यात पाणी येणारी अशी घरातली ताई होते. आईने शिकवलं होतं मोठी माणसं आली की वाकून नमस्कार करायचा, तर मी न सांगताच तो करायची. सो यु नो, तशी मी द्वाड नव्हते, मस्तीखोर नव्हते.
काय बोलतेस?
माझी आई मला सांगते ना कधी कधी की तुला एका कोपऱ्यात मी बसवायचे आणि कुरमुऱ्याची वाटी ठेवली की एक एक कुरमुरा खात तू तासन तास बसून राहू शकायची. त्याच्या 360 डिग्री मी हा म्हणजे गेल्या 20-25 वर्षातलं माझं आयुष्य बघशील तर कम्प्लीट 360 डिग्री. म्हणजे लहानपणी जेव्हा मला आता आई सांगते मी असं करायची तर आय डोंट वॉन्ट टू बिलीव्ह इट.
बाबा मला वाटतं तुझे
सिमेंट्स नावाच्या कंपनीत आई टीचर होती.
माझ्या घरात टीचर म्हटल्यानंतर अभ्यास आईच घेणार वगैरे असे काही रूल्स होते?
नाही, आपली आमची ना जॉईंट फॅमिली होती. माझ्या आत्या वगैरे आमच्याकडे राहायच्या. मी 10x10 घर होतं,
बट
खंडेरवाला मेन्शन काळा चौकी कॉटन ग्रीनच्या इकडे. अजूनही ती बिल्डिंग आहे, तिकडून कधीही गेले तर आय गेट नॉस्टॅल्जिक, कारण त्याच्या काही विविड मेमरीज आहेत माझ्या. म्हणजे जे घर असतं ना आपला जो मेन रूम असतो जिथे जे सगळं असतं आपलं ड्रॉइंग रूम बेडरूम सगळं, आणि त्याला लागून स्वयंपाकघर असतं. त्या स्वयंपाकघराला एक खिडकी होती, त्या खिडकीच्या खाली ना साऊथ इंडियन स्टाईलचं माहिती आहे तुला वाटण करायचं एक असतं असं पत्थर काय राहतं आणि त्याच्यात गोल असं घुमट असं ते असतं जे आपण फिरवून मसाला करतो त्याच्यात, त्याच्यावर मी उभं राहायचे आणि पप्पा खाली असला की त्याला टाटा करायचं. सो दॅट इज अ व्हेरी विविड मेमरी. अनेक वर्ष पप्पा असेपर्यंत टाटा एकमेकांना करायची आम्हाला सवय होती, जी आता नकळत संजय आणि माझ्यामध्ये फॉलो होते, विच वॉज नॉट प्लॅन्ड, ती नकळत होते. नाव दॅट आय एम टॉकिंग टू यू आय जस्ट रिअलाइज दिस की पप्पा नंतर दॅट इज वॉट आय डू टू संजय.
बजाते रहो.